नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात FM 90.4 कॉटन सिटी अकोला, आपल्या हक्काचं रेडिओ स्टेशन. युनिसेफ, SBC 3 आणि FM 90.4 कॉटन सिटीद्वारा आयोजित कार्यक्रमात आजचा विषय आहे बालविवाह निर्मूलन. श्रोते हो, तुम्ही बघता बालविवाह ही एक नावाची एक जुनी वाईट प्रथा अजूनही भारतात प्रचलित आहे. भारत देश हा महासत्ता बनण्याच्या मार्गावर असताना देखील आपल्या देशात आजही बालविवाह होतात. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार बालविवाहाच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आकडेवारीनुसार उत्तर प्रदेश राज्यात बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक, त्यानंतर बिहार आणि राजस्थान. तर श्रोते हो, बालविवाह म्हणजे नेमकं काय? बालविवाह भारतीय कायद्यानुसार 21 वर्षापूर्वीचा मुलगा आणि 18 वर्षापूर्वीची मुलगी लग्न करण्यास पात्र मानली जात नाही असा कोणताही विवाह बेकायदेशीर मानला जातो आणि हा दंडनीय गुन्हा आहे. तर समाजात प्रचलित असलेल्या सर्व पद्धती लोकांच्या विकासासाठी नाहीत, कालांतराने अशा वाईट प्रथा बदलणे आवश्यक होते. बालविवाह ही एक अशी प्रथा आहे जी कोणत्याही परिस्थितीत थांबवली पाहिजे. आणि श्रोतो, हा प्रकार स्लम एरियामध्ये जास्त प्रमाणात आढळतो, कारण तेथील लोक कमी शिकलेले असतात, त्यामुळे त्यांची विचारसरणी खूप वेगळी असते. मुलामुलींचे लग्न करून आपल्या जबाबदारीतून मोकळे होऊ असं त्यांचं मत असतं. परंतु त्यांना कळत नाही की आपणच त्यामध्ये भरकटलं जात आहो. तर श्रोते हो, समाजाच्या जागृतीसाठीच FM 90.4 कॉटन सिटीच्या माध्यमातून बालविवाह थांबवण्यासाठी बालविवाह निर्मूलन प्रोग्राम 22 नोव्हेंबरला अकोल्यातील स्लम एरियामध्ये म्हणजे शिवनी येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा महिला बाल विकास अधिकारी तसेच रघुनाथ गाडगे, विवेक नाईक व प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर गणेश बोरकर यांची उपस्थिती होती. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करताना त्यांनी बालविवाह संबंधित दुष्परिणाम व बालविवाह रोखण्यासाठी बरीच माहिती दिली. सोबतच FM 90.4 कॉटन सिटीद्वारा बालविवाह निर्मूलनावर पथनाट्यसुद्धा करण्यात आले. यामागचा उद्देशच लोकांमध्ये जनजागृती पैदा करण्याचा होता. मुलगी सामान्यतः एक ओझी मानली जाते आणि पारंपरिकरित्या समाजात तिचे लग्न लवकरात लवकर केले जाण्याची वृत्ती आहे. बालविवाहाचे समर्थन करताना मुलीचे पालक असे म्हणतात की लहान वयात जर मुलांचा विवाह करून दिला तर हुंडा कमी द्यावा लागतो, पण ते हे विसरून जातात की हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 नुसार हुंडा देणे आणि घेणे गुन्हा आहे. मुलींना आपला साथीदार शोधण्याची समज येण्याच्या आधीच तिचे लग्न केले तर पालकांसाठी आपल्या जातीतच आपल्या तोलामुलाचं कुटुंब मुलीसाठी शोधण्यास सहजासहजी सोपं जातं. मुलींना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्याचा एक मार्ग म्हणून पालक याकडे बघतात. लवकर विवाह म्हणजे वधूची पवित्रता आणि कौमार्य याची खात्री करण्याचा एक मार्ग आहे. संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली सुद्धा अनेक बालविवाह केले जातात. शिक्षणाचा अभाव बालविवाहाच्या दुष्परिणामाविषयी जागृतीचा अभाव, कायद्याची अंमलबजावणी आणि इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासनाकडून कार्यवाहीत उदासीनता ही बालविवाह सुरू असण्याची महत्त्वपूर्ण कारणे आहेत. या कार्यक्रमामध्ये जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विलास मरसाडे यांनी सांगितलं की अशा गैर कृत्यामुळे मुलींवर कशाप्रकारे दुष्परिणाम होतो व बालविवाह रोखण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करायला हव्यात याबद्दल जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विलास मरसाडे यांनी लोकांना आपल्या भाषणातून माहिती दिली. त्यांनी आपल्या भाषणातून लोकांना सांगितलं की मुलांचा मानसिक विकास अविरुद्ध होतो. त्यांनी आपल्या भाषणातून कशाप्रकारे दुष्परिणाम होतात ते सांगितलं की मुलांचा मानसिक विकास अविरुद्ध होतो, त्याचं बालपण हिरावून घेतलं जातं, विशेष करून मुलींचं कमी वयात लग्न लावून दिल्याने उच्च शिक्षण प्राप्त करण्यात अडचणी येतात, कमी वयात विवाह झाल्याने मुलींच्या आरोग्यावर विपरीत प्रभाव पडतो, त्या लहान वयात गर्भवती होतात ज्याने शारीरिक आणि मनोवैज्ञानिक समस्या उत्पन्न होतात, कुपोषण, अधिक कारभार, अशिक्षा, यौन व्यवहाराबाबत अजाणता या सर्वांमुळे गर्भवती मुलींचा जीव धोक्यात येऊ शकतो याबद्दल त्यांनी लोकांना माहिती दिली. तसेच शाळेत अनियमित शिक्षण अर्धवट सोडलेल्या आणि नापास झालेल्या मुली, स्थलांतरित कुटुंबातील मुली, वयात येणारे मुलं मुली, घरातील कर्ती व्यक्ती मृत्यू पावल्यास जास्त मुले असणारे कुटुंब, गरीब घरातील मुलामुलींची जबाबदारी टाळणारे कुटुंब, कर्जबाजारी कुटुंबातील मुलगी, व्यसनी कुटुंबातील मुलगी, एखादी अत्याचारग्रस्त मुलगी, प्रेमात गुंतलेली मुलगी, सामाजिक परंपरा, रूढी या प्रभावामुळे होणारे लग्न, असुरक्षित वातावरण असल्यामुळे होणारे लग्न, दुर्लक्षित मुलींचे कुटुंब, निराधार मुली, वस्तीतील मुलींसोबत एखादी घटना, एखाद्या मुलीसोबत लैंगिक शोषणाची घटना अथवा एखादी मुलगी प्रेमविवाहात निघून गेली असल्यास अशा घटनेवरून वस्तीत गावात भीतीमोठी इतर मुलींचे लग्न केल्या जातात. त्यामुळे बालविवाह हा मुलाच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. बालविवाह झालेल्या मुलींचा शारीरिक विकास पुरेसा झालेला नसतो. अशा स्थितीत 18 वर्षे गटायाच्या आतच गर्भधारणा झाली तर बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेले शरीर, मन, घरातल्या कामाचे ओझे आणि त्यातच अपुरे पोषण या सारांचे वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर झाले खेरीज राहत नाही, असे इथे म्हणाले. तसेच लहान वयात लग्न झाल्यामुळे आपल्या लैंगिकतेविषयी पुरेसे ज्ञान या मुलींना नसते. कुटुंब नियोजन, गर्भधारणा आणि गर्भपणात घ्यायची काळजी ते हे तर फारच दूर गर्भधारणा आणि गर्भपणात घ्यायची काळजी हे तर फारच दूरचे विषय आहेत. खरं तर निरक्षरता, शिक्षणाअभावी लोकांना बालविवाहाचे दुष्परिणाम माहीत नाहीत. तसेच स्त्री शिक्षणाचे महत्त्व न समजल्यामुळे बालविवाह होत असतात, असेही त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. त्यामुळे जनजागृती करणं हे खूप गरजेचं आहे. अधिक मनुष्यबळाची गरज असल्याने लहान वयातच लग्ने केली जातात, जेणेकरून लवकर मुले जन्माला येतील आणि घरातील कामात मदत करण्यासाठी मानवी श्रम उपलब्ध होऊ शकतील. स्त्रियांचा निम्न दर्जा वैदिक सभ्यतेमध्ये स्त्रियांना कुटुंबात पुरुषांच्या बरोबरचे स्थान दिले गेले. हळूहळू स्त्रियांचा दर्जा घसरायला लागला. भारतात मुघलांचे आगमन होताच स्त्रियांची अस्वस्थता बिकट होत गेली. या दुष्ट लोकांच्या नजरेतून त्यांना वाचवण्यासाठी महिला आणि मुलींसाठी पर्दा पद्धती आणि बालविवाह यांसारख्या प्रथा सुरू झाल्या. मुलांचे लवकरात लवकर लग्न लावून जबाबदारीतून मुक्त होण्याकडे पालकांचा कलही बालविवाहाला कारणीभूत ठरतो. लहान मुलं बाळ शाळेत किंवा खेळताना अधिक शोभून दिसतात. या वयात त्यांना विवाह मंडपात बसून एक महत्त्वपूर्ण संस्कार संपन्न करवणे, जेव्हा की त्यांना याबद्दल कुठलीही कल्पना देखील नसते, तसेच आधुनिक भारतीय समाजात कलंकप्रमाणे आहे. ही वाईट प्रथा थांबवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मुलींना शिक्षण देणे. मुली जेव्हा शिकू लागतील तेव्हा त्या स्वतः बालविवाहाला नाकारतील, त्यामुळे मुलांना मोफत शिक्षण दिले पाहिजे. तसेच ही प्रथा बंद करण्याचा दुसरा महत्त्वाचा मार्ग म्हणजे समाजात जागृती निर्माण करणे. बालविवाहाची प्रथा बंद करण्यासाठी या कुप्रथेविरुद्ध समाजात जागृती आणली पाहिजे. या वाईट प्रथेच्या हानीबद्दल पालक आणि पालकांना सांगितले पाहिजे. तसेच या कामासाठी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, ऋषीमुनी आणि धर्माशी निगडीत लोक आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेता येईल, त्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. चित्रपट थिएटर, माहितीपट आणि पथनाट्य इत्यादींद्वारे या वाईट प्रथेचे दुष्परिणाम प्रदर्शित करणे देखील समाजात जागरूकता आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. याशिवाय गरीब आणि खालच्या जातीतील लोकांना सरकारने विशेष मदतीची तरतूद केली तर ही वाईट प्रथा या वर्गातील लोकांमध्ये जास्त प्रमाणात आहे. सरकारने अशा योजना या जातींच्या लोकांना प्रलोभन म्हणून सुरू कराव्यात, ज्यामुळे मुली पात्र असतील. या कायद्याने बालविवाह प्रतिबंधक अधिकारी नेमले आहेत. महिला बाल विकास विभागाचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, ग्रामविकास ग्रामसेवक हे ते अधिकारी होत. अशा विवाहाची माहिती दिल्यास ते हस्तक्षेप करू शकतात. बाल संरक्षण अधिकारी हे काम करतात. पोलिसांना पाचारण करणे तसेच बालक व बालिकेचा बाल कल्याण समितीसमोर सादर करणे आवश्यक असते. बालिकेची विचारपूस करून गृहभेट अहवाल मागून बालकल्याण समितीने पुढील दिशा ठरवायची असते. पालकांना मुलीचा ताबा हवा असेल तर तिचा विवाह संज्ञान झाल्यावर करू, असे हमीपत्र बालकल्याण समितीसमोर द्यावे लागते. नियमाप्रमाणे हे सर्व होत आहे की नाही हे पाहण्यासाठी समितीने स्वयंसेवी संस्था अथवा बाल संरक्षण अधिकारी यांची देखरेख ठेवणे आवश्यक आहे. त्यांनी मुलींची नियमित भेट घेऊन अहवाल द्यायचा असतो, अशी माहिती बालविवाह निर्मूलन या कार्यक्रमात देण्यात आली. तर श्रोते, अशा प्रकारे पथनाट्याद्वारे जनजागृती निर्माण करण्यात आली व उपस्थितीत पाहुण्यांनी आपल्या भाषणातून बालविवाह रोखण्याबद्दल माहिती दिली. तर श्रोते, अशा प्रकारे FM 90.4 द्वारा आयोजित कार्यक्रम आपण ऐकलात. त्याचबरोबर याच कार्यक्रमाअंतर्गत बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याचे काय कर्तव्य असतात, बालविवाह कशाप्रकारे रोखायला पाहिजे, तसेच बालविवाह करणाऱ्यांना व करून घेणाऱ्यांना कशा प्रकारची शिक्षा होते या संबंधित माहिती देणार आहेत. चला तर श्रोते, आणखी जाणून घेऊया बालविवाह संबंधित माहिती. मुलगी किंवा मुलगा वयात येण्यापूर्वीचा विवाह म्हणजे बालविवाह. वयात येणे म्हणजे मुलगी गर्भधारणेस योग्य होणे व मुलगा प्रजननात्मक होणे. थोडक्यात सांगायचे तर शारीरिक आणि मानसिक परिपक्वता प्राप्त होण्यापूर्वीचं मुलामुलींचा विवाह करणे, अशी बालविवाहाची व्याख्या करता येईल. या विवाहात वैवाहिक जीवनातील जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये यांविषयी वधूवर अनभिज्ञ असतात. पारंपरिक जीवन जगणाऱ्या जगातील अनेक मानवसमूहात ही चाल असल्याचे दिसते. मेलानेशियन जमातींमध्ये आणि पॉलिनेशियन प्रतिष्ठांमध्ये ही चाल दिसून येते. तर अमेरिकेतील निग्रो समाजात आणि आशिया खंडातील अनेक जमातीत बालविवाह पूर्वी होत असत व अद्यापही काही ठिकाणी होतात. त्याचप्रमाणे चीनमध्ये साम्राज्य युगाच्या सुरुवातीला लग्नासाठी मुलीचे वय 14 व मुलाचे वय 16 वर्षे ठरवले गेले होते. कन्फ्युशनच्या पूर्वीच्या काळात तर लग्नाचे सर्वसामान्य वय मुलासाठी 20 ते 30, मुलीसाठी 15 ते 20 होते. तरीही वागदानासाठी कोणती वयोमर्यादा पाळलेली आढळत नाही. क्वचित मुलाच्या जन्माच्या आधीही पालक वचनबद्ध होत असत, परंतु बालविवाहाला भारतात जे स्वरूप प्राप्त झालेले आहे तसे इतरत्र कुठेही दिसत नाही. या ठिकाणी विवाह आणि वागदान यात फरक करावायचा हवा, काही जमातीत वाग्दंड लवकर होते, पण विवाह मात्र मुलीला ऋतुप्राप्ती झाल्यानंतरच होतो. बालविवाहाच्या संदर्भात वधूच्या वयाचा विचार जेवढा झाला तेवढा वराच्या वयाचा झालेला नाही. समावर्तनाचा संस्कार झाल्याशिवाय त्रैवर्णिक पुरुषाचे लग्न होऊ शकत नाही आणि समान वर्तनाचे वय 25 वर्ष म्हणजेच वेदाध्ययने पूर्ण झाल्यावर येते. याचा अर्थ 25 वर्षाचे आत तर त्रैवर्णिक विवाह होतच नसे असा होतो. त्याचप्रमाणे जर बालवधू व बालवर यापैकी कोणालाही त्यांचा विवाह मान्य नसेल तर जिल्हा दिवाणी न्यायालयात अर्ज करू शकतात. बालविवाह रोखण्यासाठी आपण काय केले पाहिजेत? जर बालवर व बालवधू यापैकी कोणालाही त्यांचा विवाह मान्य नसेल तर जिल्हा दिवाणी न्यायालयात अर्ज करू शकता. असा अर्ज दाखल करताना जर अर्जदार वर वा वधूचे वय किमान कायदेशीर वयापेक्षा कमी असल्यास, थोडक्यात अर्जदार सज्ञान नसल्यास, अर्जदाराला असा खटला त्याच्या पालकांच्या किंवा मित्राद्वारे व बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याच्या सोबत दाखल करावा लागतो. तसेच हा अर्ज बालविवाह झाल्यापासून अर्जदार वर असल्यास वयाच्या 23 वर्षापर्यंत व वधू असल्यास वयाच्या 20 वर्षापर्यंत केव्हाही दाखल करू शकता. या अर्जानंतर संबंधित बालविवाह रद्दबातल झाल्याचा आदेश देताना न्यायालयासोबतच दोन्ही पक्षाकडून विवाहाच्या वेळी दिल्या गेलेल्या दागदागिने, रोख रक्कम व इतर भेटवस्तू इत्यादी सर्व गोष्टी किंवा त्या वस्तूची किंमत पैशाच्या स्वरूपात ज्याची त्याला परत करावी हा आदेश देईल. मात्र असा आदेश देण्यापूर्वी न्यायालय दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेईल. त्याचप्रमाणे विवाह रद्दबातल झाला असा आदेश देतानाच न्यायालयावर मुलाला व त्याचे वय 21 वर्षापेक्षा कमी असेल तर त्याच्या पालकांना वधूचा पुन्हा विवाह होईपर्यंत तिच्या निर्वाहासाठी विशेष भत्ता देण्याचे व तिच्या राहण्याची योग्य सोय करण्याची जबाबदारी संबंधीही आदेश देईल. हा निर्वाह भत्ता एक रकमी असावा किंवा मासिक असावा याबाबत निर्णय घेताना न्यायालय दोन्ही पक्षांची परिस्थिती व जीवनमान लक्षात घेते. त्याचप्रमाणे बालविवाह जरी रद्दबातल झाला तरी अशा विवाहातून जन्माला आलेली संतती औरस असते. बालविवाहातून झालेल्या संततीचा ताबा व निर्वाह खर्च यांचे आदेश दोन्ही पक्षांची परिस्थिती व संततीचे हित लक्षात घेऊन न्यायालय ठरवते. कोणत्याही व्यक्तीने किंवा सामाजिक संस्थेने प्रथम सत्र फौजदारी न्यायालयात तक्रार केली किंवा न्यायालयास इतर प्रकारे संभवित बालविवाहाची माहिती मिळाली तर सदर न्यायालय त्या बालविवाहास मनाई करणारा आदेश जारी करू शकते. या आदेशाची पूर्तता करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यासाठी न्यायालयास बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्याप्रमाणे सर्व अधिकार असतात. असा आदेश देण्यापूर्वी न्यायालय सर्व पक्षांची बाजू ऐकून घेतो. तसेच एखाद्या विशिष्ट मुहूर्तावर सामूहिक बालविवाहाची प्रथा असेल तर असे सामूहिक बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी न्यायालय योग्य कारवाई करून मनाई हुकूम जारी करू शकते. वरील प्रकारचे बालविवाह रोखण्यासाठी मनाई हुकमाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करणाऱ्या पुरुषांना 2 वर्षापर्यंतच्या सक्तमजुरीची कैद व ₹1,00,000 दंड ही शिक्षा होऊ शकते, पण गुन्हेगार स्त्रियांना फक्त दंड होऊ शकतो. तसेच मनाई हुकमाचे उल्लंघन करून केलेले बालविवाह पूर्णपणे बेकायदेशीर ठरतात. त्याचप्रमाणे या कायद्याअंतर्गत असलेले गुन्हे दाखलपात्र व अजामीनपात्र आहेत. हा विवाह रोखण्यासाठी समस्त देशभर भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत चाइल्डलाईन ही एक सेवाभावी अशासकीय संस्था कार्यरत आहे. ही संस्था समस्त भारतभर 0 ते 18 वयोगटातील बालकांसाठी 24 तास अविरतपणे कार्य करणारी संस्था म्हणून काम करते. ही संस्था अनाथ मुले, भिक्षेकरी, पीडित, अन्यायग्रस्त, हरवलेली वा सापडलेली बालकामगार, बालविवाह याच बळी पडलेली त्यांसाठी ही सेवा सदैव कार्यरत आहे. चाइल्डलाईन अशा संकटग्रस्त मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन, समुपदेशन करून त्या बालकांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतात. मुलींनी प्रथमतः शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येणे गरजेचे आहे. तसेच बालविवाह करणाऱ्या व बालविवाहाला सपोर्ट करणाऱ्या लोकांना कशाप्रकारे शिक्षा होऊ शकते ते आपण बघूया. तर श्रोते, 18 वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास त्या पुरुषाला 2 वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि ₹1,00,000 दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जाणीवपूर्वक बालविवाह ठरवणाऱ्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास 2 वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि ₹1,00,000 दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्याचप्रमाणे बालविवाह झाल्यास संबंधित वर वा वधू यांचे आई वडील किंवा पालक, अन्य नातेवाईक, मित्रपरिवार असे सर्व ज्यांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत वा जे अशा विवाहात सामील झाले होते अशा सर्वांना 2 वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद व 1,00,000 दंड होऊ शकतो. मात्र संबंधित स्त्री गुन्हेगारांना कैदीची शिक्षा होणार नाही. त्याचप्रमाणे बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्याची कर्तव्ये कशा प्रकारची असतात? तर बालविवाह पूर्णपणे रोखणे, या कायद्याचे पालन न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पुरावे गोळा करून योग्य ती कारवाई करणे, बालविवाहाचे दुष्परिणाम सांगून त्यामुळे समाजात होणाऱ्या घातक परिणामांबद्दल जाणीव आणि जनजागृती निर्माण करणे, तसेच या कायद्यातील नियमांचे कडक पालन करण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यास पोलीस निरीक्षकांना असलेले अधिकार प्रदान करता येते. अशा प्रकारचे अर्ज कुठे करावेत? तर जिथे वादी राहतो किंवा जिथे प्रतिवादी राहतो किंवा जिथे त्यांचा विवाह झाला आहे, जिथे विवाहानंतर ते एकत्र राहत होते, यापैकी कोणत्याही एका जिल्हा दिवाणी न्यायालयात आपण अर्ज करू शकतो. मात्र केवळ कायदे करून हे शक्य होऊ शकत नाही. जेव्हा देशातील लोकांनी अशा पद्धतींना सामोरे जावे तेव्हा त्याला विरोध करावा आणि सरकारला तितकेच समर्थन द्यावे. संपूर्ण देशात बालविवाहाची प्रथा पूर्णपणे रद्द करण्यात फक्त आपणच यशस्वी होऊ शकतो. तर श्रोते, अशा प्रकारे बालविवाह कशाप्रकारे रोखावा, त्यासाठी अर्ज कुठे करावा, त्याचप्रमाणे बालविवाह करणाऱ्यास कशाप्रकारे शिक्षा होऊ शकते ते आपण या प्रोग्रामद्वारे जाणून घेतलं. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमामध्ये उपस्थित पाहुणे रघुनाथ गाडगे यांनी बालविकासावर आधारित कविता ऐकवली. ती कविता अशी आहे, ती कविता आपण ऐकूया. अगर आपका साथ हो तो सोए को जगा देंगे, बाहर निकल संदेश दिया, दहेज बालविवाह को मिटाएंगे, कृतसंकल्प बनकर आप इस वादों को निभाएंगे, बनिए मानव मगर रहे ध्यान आपको, भूलो न जो प्रण किया, वरना समाज की एकता आपसे ही गुमिल होगा, आप भी इसके अंश है, आपको भी डसा है ये, इसे जड़ से मिटाने की कसम को निभा देंगे, बनिए मानव बनिए मानव. तर श्रोते हो, अशा प्रकारे या कार्यक्रमाद्वारे रघुनाथ गाडगे यांनी सुद्धा कार्यक्रमाच्या शेवटी लोकांना जनजागृतीसाठी कविता ऐकवली. तर श्रोते हो, हा कार्यक्रम इथेच संपला. अशा प्रकारे या कार्यक्रमांतर्गत तुम्ही येथे माहिती जाणून घेतली, तसेच पथनाट्यसुद्धा बघितले. अशा प्रकारे बालविवाह निर्मूलन या कार्यक्रमाद्वारे पथनाट्य आणि माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पाहुण्यांचे आभार प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अविनाश शिरसाकर यांनी केले, तर संचलन वैशाली देशमुख. तर श्रोते, हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया नवीन प्रोग्राममध्ये. तोपर्यंत ऐकत राहा FM 90.4 कॉटन सिटी अकोला, आपल्या हक्काचं रेडिओ स्टेशन. तर श्रोते हो, या कार्यक्रमाचे निवेदन वैशाली देशमुख, तांत्रिक सहाय्य अविनाश शिरसागर. या कार्यक्रमाची निर्मिती केली होती FM 90.4 कॉटन सिटी अकोलाने. तसेच श्रोते हो, हा कार्यक्रम युनिसेफ आणि SBC3 द्वारा जनहितार्थ प्रसारित.
हॅलो, मी पूजा. मी बालविवाह हा कार्यक्रम पाहला. आयोजकांनी चांगल्या विषयावर प्रकाश टाकला. बालविवाह करू नये त्याकरिता मी माझ्या वतीने प्रयत्न करेल. धन्यवाद. 94.4 कॉटन सिटी अकोला.
मी वैष्णवी. मी बालविवाह हा कार्यक्रम पाहला. आयोजकांनी चांगल्या विषयावर प्रकाश टाकला. बालविवाह करू नये त्याकरिता मी माझ्या वतीने प्रयत्न करेल. धन्यवाद. 94.4 कॉटन सिटी अकोला.
मी सुशीला. मी बालविवाह व त्याच्या आरोग्यावर होणारा परिणाम हा कार्यक्रम बघितला व मला खूप छान वाटला. आम्ही बालविवाह रोखण्यासाठी समाज जनजागृती कार्यक्रम राबविणार. धन्यवाद. 90.4 कॉटन सिटी अकोला.
मी आचल. मी बालविवाह हा कार्यक्रम बघितला, खूप छान वाटला. बालविवाहाचे आरोग्यावर जे परिणाम होतात त्याची माहिती मी समाज जनजागृती करून इतर लोकांना देईल. धन्यवाद. 90.4 कॉटन सिटी अकोला.
मी आरती गायकवाड. मी बालविवाह व त्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम कार्यक्रम बघितला, छान वाटला. आम्ही बालविवाह रोखण्यासाठी समाज जनजागृती कार्यक्रम उपक्रम राबवला. धन्यवाद. 90.4 कॉटन सिटी अकोला.
माझे नाव करम विष्णू शेलकर. मी 94 कॉटन सिटी अकोला रेडिओ स्टेशनवरून बालविवाह हा कार्यक्रम ऐकला आणि तज्ञांचे मार्गदर्शन लाभले आणि खूप आनंद वाटला.
राजेश तायडे. मी 90.4 कॉटन सिटी अकोला रेडिओ स्टेशनवर बालविवाह हा कार्यक्रम ऐकला, तज्ञांचे मार्गदर्शन लाभले, मी खूप आनंद वाटला.
माझे नाव अभिषेक नरेंद्र कोटरे. मी 90.4 कॉटन सिटी अकोला रेडिओ स्टेशन बालविवाह या मुद्दा कार्यक्रम ऐकला व त्यांच्या मार्गदर्शन लाभला व त्यांचे अभिनंदन खूप खूप आनंद वाटला व त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद.
मी अश्विनी. मी बालविवाह हा कार्यक्रम पाहिला. आयोजकांनी चांगल्या विषयावर प्रकाश टाकला. बालविवाह करू नये त्याकरिता मी माझ्या वतीने प्रयत्न करेन. धन्यवाद. 90.4 कॉटन सिटी अकोला.
मी श्रुती. मी बालविवाह हा कार्यक्रम बघितला. आयोजकांनी चांगल्या विषयावर प्रकाश टाकला. बालविवाह करू नये त्याकरिता मी माझ्या रीतीने प्रयत्न करेन. धन्यवाद. 90.4 कॉटन सिटी अकोला.
मी मनीषा. बालविवाह हा कार्यक्रम पाहिला. आयोजकांनी चांगल्या विषयावर प्रकाश टाकला. बालविवाह करू नये त्याकरिता मी ह्या वतीने प्रयत्न करेन. धन्यवाद. 90.4 कॉटन सिटी अकोला.
मी गायत्री. मी बालविवाह हा कार्यक्रम बघितला. खूप छान वाटला. बालविवाहाचे आरोग्यावर परिणाम होतात त्यांची माहिती मी समाज जनजागृती करून इतर लोकांना देईल. धन्यवाद. 90.4 कॉटन सिटी अकोला.
गायत्री. मी बालविवाह व त्याच्या आरोग्यावर होणारा परिणाम कार्यक्रम बघितला. छान वाटला. आम्ही बालविवाह रोखण्यासाठी समाज जनजागृती कार्यक्रम उपक्रम राबवणार.
Cotton City Akola, aapka apna radio station.